चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चांदपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा समारोप। चांदपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा आज समारोप झाला आहे। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितलं की परिसरामध्ये सर्व ऊस गाळपानंतर साखर कारखाना बंद झाला आहे। जिल्हा ऊस अधिकारी म्हणाले की चांदपूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे। साखर कारखान्यानं नवा कीर्तिमान बनवला आहे। चांदपूर साखर कारखान्यानं 66,44,000 क्विंटल ऊसाचं गाळप करून रेकॉर्ड बनवलं आहे। गेल्या वर्षी साखर कारखान्यानं 56,20,000 क्विंटल ऊसाचं गाळप केलं होतं। गेल्या वर्षी साखर कारखान्यानं 6,54,000 क्विंटल साखर तयार केली, तर यावेळी साखर कारखान्यानं 7,44,000 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितलं की गेल्या वर्षी साखर कारखान्यांनी सरासरी रिकव्हरी 11.63% आणि यावेळी 11.64% राहिली। त्यांनी सांगितलं की चांदपूर साखर कारखाना गेल्या वर्षी 10 मेला बंद झाला होता।